चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उत्पादन खर्च वाढल्यामुळे साखरेच्या दरांमध्ये वाढ। निकारागुआतील साखर उत्पादकांनी NOI 15 प्रति क्विंटल दराने साखरेच्या किमतीत वाढ केली आहे, कारण की ते म्हणतात की साखर उत्पादनात जास्त खर्च होत आहे। नॅशनल कमिटी ऑफ शुगर प्रोड्युसरचे व्यवस्थापक मारियो अमडोर म्हणाले की उत्पादक साखरेच्या किमती वाढवण्याच्या योजना सुरू ठेवणार। साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये घट झाल्यामुळे साखर निर्यातीतून निकारागुआची महसूल कमी होत आहे। निकारागुआमध्ये 2018-19 हंगामासाठी 17 मिलियन क्विंटलपेक्षा जास्त साखर उत्पादन अपेक्षित आहे।